चीनीमंडी.com पॉडकास्ट। केनियामधील साखर कारखाना बंद होण्यामुळे हजारो नोकऱ्या धोक्यात। केनियाचे राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरणने परिसरामध्ये प्रदूषण पसरवल्यामुळे इथल्या किबोस शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडला प्रदूषण थांबवण्यासाठी उपाय करण्यापर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे साखर कारखान्यात काम करणाऱ्या 4,500 लोकांची नोकरी धोक्यात आली आहे। किसुमू काउंटीमध्ये असणाऱ्या या कारखान्याविरोधात अनेक वर्षांपासून प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक लोक आणि संघटना करत होत्या। नेमाने कारखान्याला नोटीस आणि प्रदूषण निवारणाचे उपाय करण्यासाठी पुरेसा वेळही दिला, पण कारखान्यांनी काहीच केले नाही। त्यानंतर नेमाच्या प्रतिनिधींनी या परिसराचा दौरा करून पाहणी केली आणि होत असलेलं प्रदूषण पाहून तात्काळ कारखाना बंद करण्याचे आदेश दिले। दौऱ्यानंतर नेमाचे कार्यवाहक महासंचालक मामो बोरू यांनी सांगितले की ही कंपनी आपला प्रदूषित कचरा आणि सांडपाणी किबोस नदीमध्ये सोडते, यामुळे या नदीचे पाणी वापरणाऱ्या अनेक स्थानिक कुटुंबांना भयानक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। इकडे KSAIL व्यवस्थापनने नेमाच्या निर्णयाला कठोर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचे सांगून आता कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा इशारा दिला आहे। संचालक सुखविंदर राजू म्हणाले की कंपनी दर महिन्याला 400 ते 500 मिलियन शिलिंग कमावते। कारखाना बंद झाल्यास कंपनी कर्मचारी आणि मजुरांना वेतनही देऊ शकणार नाही आणि त्यांना घरी बसावे लागेल।